Jazz.com शामची आई, लेखक साने गुरुजी, अभिवाचन मंदार कुलकर्णी, ध्वनि संयोजन दर्शन पोल, नेहा स्टूडियोज पुणे, नाटकवाला प्रस्तुति, रात्र पहिली, सावित्री व्रत, आश्रमातील प्रार्थना झाली, सारे सोबती सुभोवती मंडलाकार बसले होते. श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते. तो भ्रातृसंघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते. वाळवंटातील झरा अधिकच सुंदर आणि पवित्र वाटतो. अंधारात एक किरणही आशा देतो. सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचं, अशा काळात असे प्रेमळ संघ म्हणजे परम आशा होय. त्या भ्रातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पहावयास सापडले असते. तो आश्रम म्हणजे गावातील जीवनाला, साचीव जीवनाला स्वच्छ ठेवणारा जिवंत आणि पवित्र झरा होय. गावात सर्वत्र शांतता होती, आकाशात शांतता होती. काही बैलांच्या गळ्यांतील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता. वारा मात्र स्वस्थ नव्हता. तो त्रिभुवन मंदिराला सारखा प्रदक्षिणा घालत होता, आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता. श्यामनं सुरुवात केली. माझ्या आईचं माहेर फार श्रीमंत नव्हतं, तरी सुखी होतं. माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती. माझ्या आईचं माहेर गावातच होतं. माझ्या आईचे वडील फार कर्मठ धर्मनिष्ठ होते. आई सर्व भावंडात मोठी होती. माझ्या आईवर तिच्या आईबापांचं फार प्रेम होतं. माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत, कोणी बयो म्हणत. आवडी, खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे. बयो, खरेच ती जगात बयो होती, आई होती. माहेरची गडी माणसं पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत, तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू. ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कळे. माझ्या आईला दोन भाऊ आणि एक बहीण होती. आईची आई अत्यंत नियमित आणि दक्ष होती. तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत. आईचं लग्न लहानपणीच झालं होतं. सासर श्रीमंत होतं. सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जात. निदान ते तरी स्वतःला तसं समजत. आईच्या अंगावर सोन्या मोत्याचे दागिने होते. पोत, पेट्या, सरीवाकी, कोट तोटे, सारं काही होतं. भरल्या घरात, भरल्या गोकुळात ती पडली होती. सासरी तिचं नाव यशोदा ठेवण्यात आलं होतं. सासरी ती लहानाची मोठी होत होती. कशाला तोटा नव्हता. चांगले ल्यायला, चांगले खायला होत होते. एकत्र घरात कामही भरपूर असे. उत्साही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणात काम करावयास मनुष्य कंटाळत नाही. उलट चार धंदे करण्यात धन्यता आनंद मानतो. मित्रांनो, माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयानं 17-18 वर्षांचे झाले नाहीत तोच सारी जबाबदारी पडली होती. आजोबा थकले होते. वडीलच सारा कारभार पाहू लागले. देव घेव तेच पाहत आम्ही सगळे आमच्या वडिलास भाऊ म्हणत असू. लोक त्यांना भाऊराव म्हणत. आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधत.
खोत म्हणजे काय?
भिकानं प्रश्न विचारला. श्याम म्हणाला, खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकाराकडे पाठवणारा बिनपगारी दलाल. त्याला काही मिळत नाही का? रामनं विचारलं. हो मिळते तर. सरकारी शेतसाऱ्याच्या जवळजवळ चौथा हिस्सा खोताला फायदा असतो. खोत गावातील पिकांची अभावणी करतो, पिकांचा अंदाज करतो. याला पीक धरणं असं म्हणतात. एखाद्या शेतात पीक चांगलं नसलं तर चांगलं लावतात. लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते. मग ही सगळी जप्ती प्रकरणं वगैरे होतात. ठरल्यावेळी खोतानं शेत साऱ्याचे हप्ते वसूल तरी पदरचेच पैसे देऊन भरले पाहिजेत.
आमच्या वराड नागपुराकडे मालमजूर असतात तसलाच प्रकार दिसतोय,
भिका म्हणाला. गोविंदा उत्कंठेनं म्हणाला,
पुरे आता तुमचं, तुम्ही पुढे सांगा.
श्यामनं पुन्हा गोष्टीला सुरुवात केली. आम्ही वडवली गावचे खोत होतो. त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती. धो धो पाणी वाहत असे. दांड बांधून दुरून पाणी आणले होते. ते उंचावरून पडत असे. बागेत केळी पोफळी अननस लावलेले होते. निरनिराळ्या जातीची फणसाची झाडे होती. कापे बरके अर्धे कापे. तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हास मी दाखवीन. ती बाग म्हणजे आमचे वैभव, आमचे भाग्य असं म्हणत. परंतु गड्यांनो, ते वैभव नसून आमचं पाप होत. पाप क्षणभर हसत आणि कायमच रडत बसत. पाप थोडा वेळ डोकं वर करत परंतु कायमच धुळीत मिळत. पापाला तात्पुरता मान, तात्पुरतं स्थान. जगात सद्गुणच शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत स्थिर सदैव तळपत राहतात. खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे. बोलवले तर गेलं पाहिजे, नाहीतर खोताचा रोष व्हावयाचा. गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी, मिरच्या कराव्या, कणगरे करिंदे रताळी लावावी, भोपळे कलिंगडे यांचे वेल लावावे. परंतु या सर्वांवर खोताची नजर असावयाची. खरोखर या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही. दुसऱ्याला राबवून रात्रंदिवस श्रमवून त्यांना तुच्छ मानून आपण गाद्या गिरद्यांवर लोळावे यासारखा अक्षम्य अपराध नाही. माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने होते ते कुठून आले? पाणीदार मोत्यांची नथ. खेड्यातील गरीब बायकांच्या मोत्यांसारख्या मुलांच्या अश्रूंची ती बनलेली होती. त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य, अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून माझ्या आईला सोन्याचे गोट तोडे करण्यात आले होते. परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यावयाचे होते. तो माझ्या आईला जागे करणार होता. माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही. परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली. खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे. कुणी ऐकले नाही
तर त्यांना वाटे हे कोणबट माजले,
कोणबटाला कोणबट म्हणावयाचे,
महाराला मारडा म्हणावयाचे. कोणी ऐकलं नाही तर त्यांना वाटे
हे कोणबट माजले,
कुणब्याला कोणबट म्हणावयाचे, महाराला मारडा म्हणावयाचे, अशी पद्धत ठरलेली. असे म्हणताना आपणच माजलो आहोत, सत्तांध झालो आहोत, हे ह्यांच्या लक्षातही येत नसते.